चीनी मंडी .com पॉडकास्ट
2020-21 गळीत हंगामाला पाहता ऊस आणि साखर उत्पादनाचे आकलन करण्यासाठी बैठकीचे आयोजन. ऊस गाळप हंगाम आता सुरू झाला आहे. सध्या गाळप हंगाम 2020-21 मध्ये ऊस आणि साखरेच्या उत्पादनाचे आकलन करण्यासाठी सचिव DFPD यांनी सर्व साखर उत्पादक राज्यांचे सर्व सचिव आणि ऊस आयुक्तांची बैठक आयोजित केली. बैठकीमध्ये ही चर्चा करण्यात आली की अंदाजे 2,910 लाख टन ऊसाचे गाळप केले जाईल आणि 305 लाख टन साखरेचे उत्पादन केले जाईल आणि 20 लाख टन साखरेला इथेनॉलकडे डायव्हर्ट केले जाईल. शेतकऱ्यांना जवळपास 93,000 करोड रुपये FRP चे पैसे भागवले जातील. बैठकीमध्ये हे पैसे लवकरात लवकर भागवावेत आणि प्रलंबित ऊस थकबाकीच्या धोरणांवरही चर्चा करण्यात आली. 2020-21 मध्ये साखर उद्योगाकडून अपेक्षित इथेनॉलचा पुरवठा 300 करोड लिटर होईल.